नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. सावदी अरेबियाच्या 2 दिसांच्या अधिकृत भेटेचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेद्दा हांगा पावले. विमानतळार तांकां 21 बंदुकींनी सन्मान दिवन येवकार दिलो. खाशेलो येवकार म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या विमानाक सावदी हवाई क्षेत्रात प्रवेश करतना रॉयल सावदी हवाई दळाच्या F-15 झुजारी विमानांनी येवकार दिलो. युवराज आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान हांच्या आमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची सावदीक तिसरी भेट आसा आणि दोनूय राष्ट्रांमदी खोलायेन वाढत वचपी रणनीती भागीदारीचेर हे प्रतिबिंब आसा. आयज कार्डिनलांची बसका जाले उपरांत व्हॅटिकनान पोप फ्रांसीस हांच्या निमाणे संस्काराची येवजण जाहीर केल्या. पोप फ्रांसीस हांचेर शेनवारा सेंट पीटर स्क्वेरात निमणे संस्कार जातले आणि फाल्यां सेंट पीटर बसिलिका हांगा तांची कूड दर्शना खातीर दवरतले. पोप फ्रांसीस काल व्हॅटिकनातल्या आपल्या निवासस्थानार संवसाराक अंतरले. संवसारभरातल्यान तांची उदारमतवादी सुदारक म्हणून याद काढून श्रद्धांजली ओपल्या. संविधानातलो आशय थारावपाक वेचून आयिल्ले प्रतिनिधीच निमाणे सूत्रधार आसात अशें उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी सांगला. दिल्ली विद्यापीठान एका कार्यावळीत उलयतना उपराष्ट्रपतींनी संसद सर्वोच्च आसा हाचेर भर दिलो. संविधानात संसदे वयर कसल्याच अधिकाराची कल्पना केली ना अशें तांणी म्हळां. नागरिकांनी आपली अभिव्यक्ती इच्छा दाखोवपा खातीर संविधानाखाला आपले प्रतिनिधी वेचून काढल्यात आणि ते वेचणुके वेळार ह्या प्रतिनिधींक जापसालदार धरतात अशें उपराष्ट्रपतींनी मुखार सांगले. भारत आणि अमेरिकेमधल्या व्यापारी संबंधांचेर ह्या शेकड्याचो फुडार आदारून आसा अशें अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance हांणी म्हळें. अमेरिका आणि भारतान व्यापार अटी अधिकृतपणान थारायल्यात अशें ताणें सांगलें. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी आयज जयपुरातल्या राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रात जाल्ल्या बिझनेस समिटात उलोवप केल्लें. संरक्षण मळार भारत हो अमेरिकेचो सगळ्यात लागींचो आणि विश्वासपात्र भागीदार आसा. संवसारीक पावड्यावेली संरक्षण उपकरणां भारताक दिवपाची अमेरिकेची इच्छा आसा. उर्जेच्या मळार भारत आणि अमेरिकेमदी भागीदारीची व्हड शक्यताय आसा. भारतात नवी घरां बांदपा खातीर आणि जिणेचो दर्जो वाढोवपा खातीर सुविधा विकसीत करपाक भागीदारीचेरूय वान्स हांणी भर दिलो. आयज धर्तरेचो दीस. पर्यावरण संरक्षणाक तेको दाखोवपा खातीर हो दीस संवसारभर मनयतात. 1969 वर्सा युनेस्कोच्या शिखर सभेत हो दीस सुचयल्ल्या उपरांत 1970 वर्सा पयलो धर्तरी दीस मनयलो. ह्या वर्साची संकल्पना आसा आमची शक्त आमचो ग्रह. केंद्रीय उर्जा गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल 2 दिसांच्या अधिकृत नेपाळ भेटेर गेल्यात. परस्पर हितसंबंध आशिल्ल्या उर्जा क्षेत्रातल्या मुखेल प्रकल्पांचेर चर्चा करप आणि दोनूय राष्ट्रांमधले द्विपक्षीय सहकार्य घटमूट करप हो या भेटीचो हेत आसा. काठमांडू पावतकच नेपाळ सरकाराचे उर्जा सचीव सुरेश आचार्य, नेपाळातले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव, CMD NHPC आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हळ्यार UPSC आपले नागरी सेवा परिक्षेचे 2024 वर्साचे निमाणे निकाल जाहीर केल्यात. UPSC वट्ट 1009 उमेदवारांची नेमणूक करपाची शिफारस केल्या. तातूंत 725 दादले आणि 284 बायलो आसात. पहिल्या 25 उमेदवारात 11 बायलो आणि 14 दादले असून पहिल्या 5 उमेदवारात 3 बायलो आणि 2 दादले आसात. शक्ती दुबे हांणी नागरी सेवा परिक्षेत 2024 वर्सा पहिले स्थान मिळयला. केंद्रीय लोकसेवा आयोगान नागरी सेवा परिक्षेची लेखी परिक्षा फाटल्या वर्सा सप्टेंबरात घेतिल्ली. उपरांत अंदू जानेवारी ते एप्रिल ह्या काळात व्यक्तिमत्व चाचणे खातीर तांच्यो मुलाखती जाल्ल्यो. भारत अमेरिका प्रशासनाकडेन सक्रीयपणान वावुरता आणि अनुवर्सा द्विपक्षीय व्यापार करपाचो पहिलो टप्पो सकारात्मक रितीन सोपोवपाची आस्त आसा अशें अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिणें आयज सांगले. ह्या वर्साचे सुरवेक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी द्विपक्षीय व्यापार करारा खातीर उलोवणी सुरू करपाचे मान्य केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सरकारान दिल्ले स्थिरतायेक लागून भारत सगळ्यात नेताण वाढपी अर्थव्यवस्था जाल्या अशें तिणी मुखार सांगला. मध्य प्रदेशातल्या दमोह जिल्ह्यात आज एक प्रवासी गाडी नियंत्रण सोडून खड्ड्यात पडली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 8 जणांक मरण आयले, तातूंत 3 भुरगीं आनी 5 बायलांचो आसपाव आशिल्लो. 5 जाण गंभीर जखमी जाल्यात, तांकां दामोह जिल्हो हॉस्पिटलांत दाखल केल्यात. ही म्हायती मेळ्ळ्या उपरांत पुलीस घडणूक थळार पावले आनी थळाव्या लोकांच्या आदारान तांणी जखमींक हॉस्पिटलांत दाखल केले. केंद्र सरकारान राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांक उष्णतायेच्या ल्हारा खातीर सल्लो जारी करून कामगार आनी मजुरां खातीर बेगोबेग पावलां उबारल्यात. नवी दिल्लीत पत्रकारां कडेन उलयतना कामगार आनी रोजगार मंत्री मनसुख मांडवीय हांणी सांगले की मंत्रालयान हे संबंदी राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांच्या सगळ्या मुखेल सचिवांक आनी प्रशासकांक पत्र बरयला. तांणी सांगले की कामगारांक उष्णतायेच्या ल्हारा पासून वाचोवपाक प्रभावी उपाव चालीक लावपा खातीर उद्देग आनी बांदकाम कंपनींक राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांक निर्देश जारी करपाक सांगला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 जावन 40 मिनटांचेर. नमस्कार.